आजचे दैनिक सुभक्ती पर्व 18 एप्रिल. देवा आमच्या अंतकरणास स्फूर्ती दे. शौल ही गिबा येथे आपल्या घरी गेला. ज्या सैनिकांच्या मनास देवाकडून स्फूर्ती झाली ते त्याच्या बरोबर गेले. पहिले शमूएल 10:26. या वचनात काय म्हटले आहे यावर काही क्षण विचार करा. देवाने त्यांना स्फूर्ती दिली किंवा देवाने त्यांना स्पर्श केला. बायकोने नाही, मुलाने नाही, पालकाने नाही, सल्लाकाराने नाही, तर देवाने. देवाने त्यांना स्फूर्ती दिली, स्पर्श केला. त्याने जो जो विश्वात अपरिमित सामर्थ्याचा धनी आहे, अनंत अधिकार आणि अनंत ज्ञान आणि अमर्याद प्रेम आणि अमर्याद चांगुलपणा आणि अमर्याद पवित्रता आणि अपरिमित न्याय असलेला त्या देवाने त्यांच्या मनास स्फूर्ती दिली. बृहस्पतीचा परीघ रेणूच्या काठास कसा स्पर्श करतो, त्याच्या नाभीत प्रवेश करणे तर दूर राहिले. देवाचा स्पर्श किंवा त्याचे मना स्फूर्ती देणे अद्भुत आहे. केवळ यामुळे नाही की स्पर्श करणारा वा स्फूर्ती देणारा देव आहे, तर यामुळे देखील की तो स्पर्श आहे. हा एक वास्तविक संबंध आहे. त्या स्पर्शाचा संबंध आमच्या मनाशी असणे हे अद्भुत आहे. स्पर्शाचा संबंध देवाबरोबर आहे हे अद्भुत आहे, आणि तो वास्तविक स्पर्श आहे हे अद्भुत आहे. शूर पुरुषांना उद्देशून फक्त बोलले जात नव्हते, त्यांच्यावर केवळ दैवी प्रभाव टाकीला जात नव्हता, त्यांची केवळ भेट घेऊन निवड केली गेलेली नव्हती. देवाने आपल्या अमर्याद कृपाळुतेने त्यांच्या मनास स्फूर्ती दिली. देव इतका जवळ होता तरी ते भस्म झाले नाही. मला तो स्पर्श आवडतो, मला तो आणखी हवा आहे, माझ्यासाठी आणि तुम्हा सर्वांसाठी. मी प्रार्थना करतो की देवाने मला त्याच्या गौरवाने आणि या गौरवा प्रत्यर्थ नव्याने स्पर्श करावा. मी प्रार्थना करतो की त्याने आम्हा सर्वांच्या मनास स्फूर्ती द्यावी. ओहो, देवाचा तो स्पर्श मिळावा. जर तो स्पर्श अग्नीसह करण्यात आला तर तसेच व्हावे, जर तो पाण्याने केला जात असेल तर असेच व्हावे, तो वाऱ्याने केला जात असेल तर तो तसाच व्हावा, जर तो मेघ गर्जना आणि विजांच्या कडकडाटासह होत असेल तर आपण तो समर्पित अंतकरणाने घेऊ. हे परमेश्वरा, ये इतक्या जवळ ये, भस्म कर आणि भिजव आणि वार कर आणि चुरगळा कर, किंवा शांत आणि मंदपणे ये आमच्या अंतकरणास स्पर्श कर.